हे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो, नमस्कार श्रोते हो, श्रोते हो जीवन ज्योति या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम,
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन।
श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांचे आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे। श्रोते हो, आपण जी श्रृंखला सुरू केलेली आहे ती आहे ख्रिस्ताकडे वाटचाल या पुस्तकावरती, आणि ह्या पुस्तकाच्या लेखिका आहेत सिस्टर एलन जी व्हाईट, आणि यांच्या लिखाणामधून आज आपण जो मननासाठी भाग निवडलेला आहे तो धडा 10वा आहे, आणि ह्या 10व्या धड्याचे शीर्षक आहे देवाचे ज्ञान। चला तर श्रोते हो, आपण आपले पवित्र शास्त्र आणि ख्रिस्ताकडे वाटचाल हे पुस्तक उघडूयात आणि आज आपल्याला देव कशा प्रकारे बोलणार आहे आणि देवाचं ज्ञान कशा प्रकारे आपण संपादन करणार आहोत आणि देवाला आपण कशा प्रकारे ओळखणार आहोत याचे ज्ञान आपण घेऊयात। अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे देव आपल्याला स्वतःची ओळख करून देऊ इच्छितो आणि आपल्याला त्याच्याशी संपर्कात आणू इच्छितो। निसर्ग आपल्या इंद्रियांशी न थांबता बोलतो। खुल्या अंतकरणाने देवाचे प्रेम आणि गौरव त्याच्या हातांच्या कृतीद्वारे प्रकट होईल। ऐकणारा कान निसर्गातील गोष्टींद्वारे देवाचे संवाद ऐकू आणि समजू शकतो। हिरवीगार शेते, उंच झाडे, कड्या आणि फुले, निघून जाणारे ढग, कोसळणारा पाऊस, बडबडणारे नाले, आकाशाचे तेज आपल्या हृदयाशी बोलतात आणि ज्याने हे सर्व घडवले त्याच्याशी परिचित होण्यासाठी आपल्याला आमंत्रित करतात। आपल्या तारणकर्त्याने त्याचे मौल्यवान धडे निसर्गाच्या गोष्टींशी बांधले आहेत। झाडे, पक्षी, दऱ्यांची फुले, डोंगर, तलाव आणि सुंदर स्वर्ग, तसेच दैनंदिन जीवनातील घटना आणि परिसर हे सर्व सत्याच्या शब्दाशी जोडलेले होते, जेणेकरून त्याचे धडे वारंवार मिळतील। माणसाच्या कष्टाच्या जीवनाच्या व्यग्र काळजीतही मनाला आठवते। देव त्याच्या मुलांना त्याच्या कामांची प्रशंसा करील आणि त्याने आपले पृथ्वीवर घर ज्या साध्या शांत सौंदर्याने सुशोभित केले आहे त्यात आनंदित होईल। तो सुंदरचा प्रियकर आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याच्या चारित्र्याचे सौंदर्य आवडते। त्याने आपल्याला शुद्धता आणि साधेपणा, फुलांच्या शांत कृपेची जोपासना केली असेल। जर आपण ऐकले तर देवाने निर्माण केलेली कृत्य आपल्याला आज्ञाधारकपणा आणि विश्वासाचे मौल्यवान धडे शिकवतील। ताऱ्यांपासून ते अंतराळातील त्याच्या मार्गहीन वाटचालीत युगानयुगे त्याचा नेमलेला मार्ग अगदी सूक्ष्म अणुपर्यंत निसर्गाच्या गोष्टी निर्माणकर्त्याच्या इच्छेचे पालन करतात आणि देव प्रत्येक गोष्टींची काळजी घेतो आणि त्याने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीला टिकून ठेवतो। जो अगणित जगाला अफाटतेने राखतो त्याचवेळी त्या छोट्या तपकिरी चिमणीच्या गरजांची काळजी घेतो जी आपले नम्र गाणे न घाबरता गाते। जेव्हा लोक त्याच्या रोजच्या कष्टाला जातात जसे ते प्रार्थना करतात तेव्हा ते रात्री झोपतात आणि जेव्हा ते सकाळी उठतात। जेव्हा श्रीमंत मनुष्य आपल्या राजवाड्यात मेजवानी करतो किंवा गरीब माणूस आपल्या मुलांना तुटपुंजा फळी बद्दल एकत्र करतो तेव्हा स्वर्गीय पित्याने प्रत्येकांकडे प्रेमळपणे पाहिले आहे। अश्रू ढाळत नाही जे देवाच्या लक्षात येत नाही, तो खून करत नाही असे कोणतेही हसू नाही। जर आपण यावर पूर्ण विश्वास ठेवलात तर सर्व अनावश्यक चिंता दूर केल्या जातील। आमचे जीवन आता इतके निराशेने भरलेले नसेल कारण प्रत्येक गोष्ट मग ती मोठी असो किंवा लहान देवाच्या हातात सोडली जाईल। जो काळजींच्या बहुविधींनी गोंधळलेला नाही किंवा त्याच्या वजनाने भारावलेला नाही, मग आपण विश्रांतीचा आनंद घेतला पाहिजे ज्यासाठी बरेच लोक अनोळखी आहेत। जसे तुमच्या इंद्रियांना पृथ्वीच्या आकर्षण प्रेमात आनंद होतो त्या जगाचा विचार करा ज्याला पाप आणि मृत्यूचा त्रास कधीच कळणार नाही, जेथे निसर्गाचा चेहरा यापुढे शापाची सावली घालवणार नाही। तुमच्या कल्पनेने जतन केलेल्या चे घर चित्रित करून घ्या आणि लक्षात ठेवा की तो तुमच्या उज्ज्वल कल्पनेपेक्षा आणि वैभवशाली असेल। निसर्गातील देवाच्या विविध देणग्यांमध्ये आपण पाहतो पण सर्वात अस्पष्ट त्याच्या वैभवाची चमक। असे लिहिले आहे, डोळ्यांनी पाहिले नाही, कानांनी ऐकले नाही, मनुष्याच्या हृदयात प्रवेश केला नाही, ज्या देवाने त्यांच्यावर प्रेम करण्यासाठी तयार केल्या आहेत। पहिले करिंथ याचा 2 अध्याय आणि 9 वचन। कवी आणि निसर्गवादी यांना निसर्गाबद्दल सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, परंतु तो ख्रिश्चन आहे जो पृथ्वीच्या सौंदर्याचा सर्वात जास्त कौतुक करतो कारण तो त्याच्या पित्याच्या हस्तकला ओळखतो आणि त्याचे प्रेम फुलझाड झुडूप आणि झाडावर जाणतो. कोणीही टेकडी आणि दरी, नदी आणि समुद्र याचे महत्व पूर्णपणे ओळखू शकत नाही जो त्याच्याकडे मनुष्यावरील देवाच्या प्रेमाची अभिव्यक्त म्हणून पाहत नाही. देव त्याच्या दैवी कार्याद्वारे त्याच्या हृदयावर त्याच्या आत्म्याच्या प्रभावाद्वारे आपल्याशी बोलतो. आपल्या परिस्थितीत आणि सभोवतालच्या परिस्थितीत आपल्या आजूबाजूला दररोज होत असलेल्या बदलामध्ये जर आपले अंतकरण हे जाणून घेण्यास खुले असेल तर आपल्याला मौल्यवान धडे मिळू शकतात. स्तोत्र करता देवाच्या कार्याच्या मागोवा घेत म्हणतो, पृथ्वी परमेश्वराच्या चांगुलपणाने भरलेली आहे. जो शहाणा आहे आणि या गोष्टींचे पालन करील त्याला प्रभूची कृपा समजेल. स्तोत्रसंहिता याचा 33वा अध्याय 5 वचन आणि 107वा अध्याय 43वा वचन. देव त्याच्या शब्दात आपल्याशी बोलतो. येथे त्याच्या चारित्र्याचे प्रकटीकरण, माणसासोबतचे त्याचे व्यवहार आणि मुक्तीचे महान कार्य येथे आपल्याला स्पष्टपणे दिले आहे. येथे आपल्यासमोर कुलपिता आणि संदेष्टे आणि प्राचीन काळातील इतर पवित्र पुरुषांचा इतिहास खुला आहे. ते पुरुष होते आमच्याप्रमाणेच उत्कंठतेच्या अधीन आहेत. याकोबाचे पत्र याचा 5वा अध्याय 17 वचन. आम्ही पाहतो की त्यांनी आमच्यासारख्या निराशेतून कसा संघर्ष केला, आमच्याप्रमाणेच ते कसे मोहात पडले आणि तरीही त्यांनी पुन्हा मन धारण केले आणि देवाच्या कृपेने जिंकले. आणि पाहतो आम्ही आहोत तसे निमित्तानंतरच्या प्रयत्नांना प्रोत्साहन दिले. आपण त्यांना दिलेले अनमोल अनुभव वाचतो. प्रकाश आणि प्रेम आणि आशीर्वादाचा आनंद घेण्याचा त्यांचा होता आणि त्यांनी दिलेल्या कृपेने त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना प्रेरणा देणारा आत्मा आमच्या अंतःकरणात पवित्र अनुकरणाची ज्योत प्रज्वलित करतो आणि आमच्या सारखे चारित्र्यवान बनण्याची इच्छा, देवाबरोबर चालण्याची त्यांच्या सारखी. प्रभू येशू ख्रिस्ताने वचन सांगितलं आहे आणि हे नवीन बद्दल किती खरे आहे. तो तेच आहे जे माझ्याबद्दल साक्ष देतात. तो उद्धार करता ज्याच्यावर आपली शाश्वत जीवनाची आशा केंद्रित आहे. योहानकृत शुभवर्तमानाचा 5वा अध्याय 39वा वचन. होय, संपूर्ण बायबल ख्रिस्ताबद्दल सांगते. निर्मितीच्या पहिल्या नोंदीपासून, कारण त्याच्याशिवाय जे काही बनवले गेले ते नव्हते, शेवटच्या वचनापर्यंत. पहा, मी लवकर येतो. आपण त्याच्या कृतीचे वाचन करत आहोत आणि त्याचा आवाज ऐकत आहोत. योहानकृत शुभवर्तमानाचा 1वा अध्याय 13 वचन. प्रगटीकरणाचा 22वा अध्याय 12 वचन. जर तुम्ही तारणहाराशी परिचित असाल तर पवित्र शास्त्राचा अभ्यास करा. देवाच्या शब्दांनी संपूर्ण हृदय भरून टाका. ते जिवंत पाणी आहे जे तुमची तहान भागवतात. ते स्वर्गातील जिवंत भाकर आहे. येशू घोषित करतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचे मांस खाल्ल्याशिवाय किंवा त्याचे रक्त प्याला नाही तर तुमच्यामध्ये जीवन नाही. आणि तो स्वतःला असे सांगून स्पष्ट करतो, जे शब्द मी तुम्हाला सांगतो तो आत्मा आहेत आणि ते जीवन आहे. योहानकृत शुभवर्तमानाचा 6वा अध्याय 53वा वचन आणि 63वा वचन. आपण जे खातो आणि जे पितो त्यात आपली शरीरे तयार होतात. आणि जसं नैसर्गिक अर्थव्यवस्थेत तसंच आध्यात्मिक अर्थव्यवस्थेत आहे. आपण ज्यावर ध्यान करतो तेच आपल्या आध्यात्मिक प्रवृत्तीला टोन आणि ताकद देईल. विमोचनाची आशा ही देवदूतांना पाहण्याची इच्छा असते. अखंड योगात हे विज्ञान आणि जे गीत आहे. उद्धारकर्त्याचे असेल ते अनंत काळात आता काळजीपूर्वक विचार आणि अभ्यास करणे योग्य नाही का? येशूची असीम दया आणि प्रेम, आपल्यासाठी केलेले बलिदान सर्वात गंभीर आणि गंभीर चिंतनासाठी एक हाक आहे. आपण आपला प्रिय उद्धारक आणि मध्यस्थीच्या चारित्र्यावर विचार केला पाहिजे. जो त्याच्या लोकांना त्याच्या पापापासून वाचवण्यासाठी आला, त्याच्या कार्याचे आपण मनन केले पाहिजे. जसजसे आपण स्वर्गीय विषयावर चिंतन करू तसतसे आपला विश्वास आणि प्रेम अधिक दृढ होईल आणि आपल्या प्रार्थना देवाला अधिकाधिक स्वीकार्य होतील. कारण ज्या अधिकाधिक विश्वास आणि प्रेमाने मिसळल्या जातील ते हुशार आणि उत्साही असतील. येशूवर अधिक स्थिर आत्मविश्वास असेल आणि त्याच्या सामर्थ्यामध्ये दररोज त्याच्याद्वारे देवाकडे येण्याच्या सर्व गोष्टींना वाचवण्याचा एक जिवंत अनुभव असेल. जसे आपण तारणहाऱ्याच्या परिपूर्णतेवर चिंतन करतो तेव्हा आपण त्याच्या शुद्धतेच्या प्रतिमेत संपूर्ण रूपांतरित होण्याची आणि नूतनीकरण करण्याची इच्छा बाळगू. आपण ज्याची आराधना करतो त्याच्यासारखे होण्यासाठी आत्म्याची भूक आणि तहान असेल. जितके आपले विचार ख्रिस्तावर असतील तितकेच आपण त्याच्याबद्दल इतरांशी बोलू आणि जगासमोर त्याचे प्रतिनिधित्व करू. बायबल केवळ विद्वानांसाठी लिहिले नाहीत, त्या उलट ते सामान्य लोकांसाठी तयार केले गेले आहे. तारणासाठी आवश्यक असलेली महान सत्य दुपारप्रमाणे स्पष्ट केली जातात आणि कोणीही चूक करणार नाही आणि त्यांचा मार्ग गमावणार नाही. त्याच्याशिवाय जे देवाच्या स्पष्टपणे प्रकट केलेल्या इच्छेऐवजी स्वतःच्या निर्णयांचे अनुसरण करतात. पवित्र शास्त्र काय शिकवते याबद्दल आपण कोणाही माणसाची साक्ष घेऊ नये, तर स्वतःसाठी देवाच्या शब्दाचा अभ्यास केला पाहिजे. जर आपण इतरांना आपली विचारसरणी करून दिली तर आपल्यात अपंग ऊर्जा असेल आणि संकुचित क्षमता, मनाच्या उदांत शक्ती त्याच्या एकाग्रतेसाठी योग्य असलेल्या आधारावर अभावामुळे एवढ्या कमी झाल्या असतील की देवाच्या शब्दाचा खोल अर्थ समजून घेण्याची त्याची क्षमता गमावून बसेल. बायबलमधील विषयाचा संबोध शोधण्यात शास्त्राची शास्त्रीय आणि आध्यात्मिक गोष्टींची आध्यात्मिकताशी तुलना केल्यास मन मोठे होईल. शास्त्राच्या अभ्यासापेक्षा बुद्धीला बळकटी देण्यासाठी दुसरे काहीही नाही. बायबलच्या व्यापक विलक्षण सत्य इतके विचार वाढवण्यासाठी क्षमतांना जोम देण्यासाठी दुसरे कोणतेही पुस्तक नाही. जर देवाच्या वचनाचा जसा अभ्यास केला गेला असेल तर माणसांना मनाची रुंदी, चारित्र्य संपन्नता आणि उद्देशाची स्थिरता या काळात क्वचितच दिसून येईल. परंतु शास्त्र वचनाने अथवा वचनांचे घाईघाईने वाचन केल्यास फारसा फायदा होत नाही. एखादी व्यक्ती संपूर्ण बायबल वाचू शकते आणि तरीही तिचे सौंदर्य पाहण्यात किंवा तिचा खोल आणि लपलेला अर्थ समजण्यास अपयशी ठरतो. एक उतारा जोपर्यंत त्याचे महत्व मनाला स्पष्ट होत नाही आणि तारणाऱ्याच्या योजनेशी त्याचा संबंध स्पष्ट होत नाही तोपर्यंत अभ्यास केलेला कोणताही निश्चित हेतू नसलेल्या आणि कोणतीही सकारात्मक सूचना प्राप्त न होता झालेल्या अनेक अध्यायाच्या अभ्यासापेक्षा अधिक मोलाचा आहे. तुमचे बायबल तुमच्या जवळ ठेवा, तुम्हाला संधी आहे म्हणून वाचा, तुमच्या बुद्धीनुसार मजकूर दुरुस्त करा. तुम्ही रस्त्यावरून चालत असतानाही तुम्ही एखादा उतारा वाचून त्यावर मनन कराल, अशा प्रकारे ते मनात निश्चित कराल. मनापासून आणि प्रार्थनापूर्वक अभ्यास केल्याशिवाय आपल्याला बुद्धी प्राप्त होऊ शकत नाही. पवित्र शास्त्राचे काही भाग खरोखरच गैरसमज होऊ शकत नाही इतके सोपे आहेत, परंतु इतर काही भाग आहेत ज्याचा अर्थ एका दृष्टिक्षेपात पाहण्यासारखा नाही. शास्त्र असमावेशाच्या तुलनेत काळजीपूर्वक संशोधन आणि प्रार्थनापूर्वक प्रतिबिंब असणे आवश्यक आहे आणि अशा अभ्यासाची भरपूर परतफेड केली जाईल. ज्याप्रमाणे खाण कामगाराला पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली दडलेल्या मौल्यवान धातूच्या शिरा सापडतात, त्याचप्रमाणे जो देवाच्या वचनाचा गुप्त खजिना म्हणून चिकाटीने शोध घेतो त्याला सर्वात जास्त मूल्याची सत्य सापडतील, जी निष्काळजी साधनांच्या दृष्टिकोनातून लपलेली असतात. अंतकरणात चिंतन केलेले प्रेरणेचे शब्द जीवनाच्या झऱ्यातून वाहणाऱ्या प्रवाहासारखे असतील. प्रार्थनेशिवाय कधीही बायबलचा अभ्यास करू नये. त्याची पृष्ठे उघडण्यापूर्वी आपण पवित्र आत्म्याचे ज्ञान मागितले पाहिजे आणि ते दिले जाईल. जेव्हा नथनेल येशूकडे आला तेव्हा तारणहारा उद्गारला, पहा खरोखर एक इस्रायली आहे ज्यामध्ये कपट नाही. नथनेल म्हणाला, तू मला कोठून ओळखतोस? येशूने उत्तर दिले, फिलिपने तुला हाक मारण्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होता तेव्हा मी तुला पाहिले. योहानकृष्ट शुभवर्तमान याचा पहिला अध्याय 47 आणि 48 वचन. आणि येशू आपल्याला प्रार्थनेच्या गुप्त ठिकाणी देखील पाहिल. जर आपण त्याला प्रकाशासाठी शोधू तर आपल्याला सत्य काय आहे हे कळेल. प्रकाशाच्या जगातून देवदूत त्याच्या बरोबर असतील जे अंतकरणाच्या नम्रतेने दैवी मार्ग शोधतात. आणि जर आपण पाहिलं तर सत्याचा आत्मा हा दैवी सत्याचा एक प्रभावी शिक्षक आहे. देवाने मानव जातीला किती आदर केला पाहिजे कारण त्याने त्याचा पुत्र त्यांच्यासाठी मरणासाठी दिला. आणि त्याच्या आत्म्याला मनुष्याचे शिक्षक आणि सतत मार्गदर्शक म्हणून नियुक्त केले. आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्यक आणि मार्गदर्शन करोत. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, तू आम्हाला तुझी ओळख करून दिलेली आहे. तू निसर्गाच्या द्वारे आम्हाला तुझी ओळख करून दिलेली आहे. तू संदेष्ट्यांच्या द्वारे तुझी ओळख आम्हाला करून दिलेली आहे. आणि सरते शेवटी तू प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुझी ओळख आम्हाला करून दिलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं, ज्याने मला पाहिलं आहे त्याने पित्याला पाहिलं आहे. परमेश्वर पित्या, तुझी चरित्रे आम्हाला तू दाखवली, स्पष्ट केली. तुझा अगाध प्रेम आमच्यावरती तू ओतलं, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. तू येईपर्यंत आम्हाला तुझ्या विश्वासात टिकून तू ठेव. पुढील वेळ तुझ्या हातात सोपून ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केलीत म्हणून तो ऐक. आमेन.
Thank you. एक अश्रूने फुलला, एक एक अश्रूने फुलला, भावभक्तीचा मळा पाहुया श्रद्धेचा सोहळा, पाहुया श्रद्धेचा सोहळा। एक एक अश्रूने फुलला, एक एक अश्रूने फुलला, भावभक्तीचा मळा पाहुया श्रद्धेचा सोहळा, पाहुया श्रद्धेचा सोहळा, पाहुया श्रद्धेचा सोहळा।
श्रोता हो, आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे। तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा।
आमचा पत्ता लिहून घ्या, ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, जीवन ज्योती, पोस्ट बॉक्स 1446, पुणे 411037, महाराष्ट्र, इंडिया। मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल ID घ्या MARATHIRSAMC@SUDAVENTIST.org। तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू। शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा WhatsApp द्वारे कळवा। आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत।
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर। तोवर नमस्कार।